आता म्हटलं आणि म्हणून
आम्हाला शब्दात सांगा
लेण्याने मंदिर लेण्याने मंदिर नाही लेण्या
आता नाही ते आता घाबरले
नाही नाही घाबरायचं काय सांगा ना लेण्या मंदिर काय
मंदिर
पंचवीस पुतळ्या माझ्या पदरी झाल्या माझ्या पदरी झाल्या आडल
हे बघा असं आहे लेण्या मंदिर पाय जोडवी चांदी झोप आणि कपाळीचं कुंकू माझ्या माझा उघड्या उघडी मारी झोक हे असं आम्हाला म्हणून सांगा तोंडाने फक्त ह्याच्यात सांगायचं लेण्या मंदिर फक्त शब्दात फक्त शब्दात सांगायचं
पंचवीस पुतळ्या माझ्या पदरी झाल्या आड कंपागळीचा कुंकू माझा उघड मारी झोक
बोलायचं नाही एकानेच बोलायचं ना परत हा लेण्या मंदिर पाय जोडवी चांदी फक्त तो शब्द सांगा
लेण्या मंदिर पाय जोडवी चांदी चोक कंपागळीचा कुंकू माझा उघड मारी झोक
तुम्ही आणखीन कुठलं
म्हणजे पुतळीच आहे पुढचं मग पुढचं
सासरा दोघ ईश्वर पार्वती नणंद भागीरथी माझ्या कुड्याला यश देते हेच फक्त आम्हाला शब्दात सांगा
सासूनी सासरा दोघ ईश्वर पार्वती नणंद भागीरथी माझ्या चुड्याला यश देते धीरजाजी गणपती चांद सूर्याय माझे पती
कोण म्हणते दुसरं कोण
तुम्ही सांगा बाया मला कुठलं ते
ठरवायला तू तर्कट दुसरं
एकटी
म्हणा एकटी तू मी असं नाही आणि मग म्हणून जे आनंदी बाई मग म्हणजे हौशी माझ्या भायरचं बिर्याचं भावाचं सगळं
चंद्रकळा मागायची भावाला